ಅಥ ಪಂಚಮೋಧ್ಯಾಯಃ ಅರ್ಜುನ ಉವಾಚ ಸನ್ಯಾಸಂ ಕರ್ಮಣಾಂ ಕೃಷ್ಣ ಪುನರ್ಯೋಗಂ ಚ ಶಂಸಸಿ ಯಚ್ಛೇಯಯೇತಯೋರೇಕಂ ತನ್ಮೇ ಬ್ರೂಹಿ ಸುನಿಶ್ಚಿತಂ. ಕರ್ಮಯೋಗಶ್ಚ ನಿಶ್ರೇಯಸಕರಾಭೂ ತಯೋಸ್ತು ಕರ್ಮಸನ್ಯಾಸಾತ್ ಕರ್ಮಯೋಗೋ ವಿಶಿಷ್ಯತೆ. ಸ ನಿತ್ಯ ಸನ್ಯಾಸಿ ಯೋ ನ ದ್ವೇಷಿ ನ ಕಾಂಕ್ಷತಿ ನಿರ್ದ್ವಂದ್ವಾಹಿ ಮಹಾಬಾಹೋ ಸುಖಂ ಬಂಧಾತ್ ಪ್ರಮುಚ್ಯತೆ. ಸಮ್ಯಕ್ ಉಭಯೋರ್ವಿಂದತೆ ಫಲಂ ಯತ್ಸಾಂಖ್ಯೈಃ ಪ್ರಾಪ್ಯತೆ ಸ್ಥಾನಂ ತದ್ಯೋಗೈರಪಿ ಗಮ್ಯತೆ. ಏಕಂ ಸಾಂಖ್ಯಂ ಚ ಯೋಗಂ ಚ ಯಪಶ್ಯತಿ ಸಪಶ್ಯತಿ. ಸನ್ಯಾಸಸ್ತು ಮಹಾಬಾಹು ದುಃಖಮಾಪ್ತುಂ ಅಯೋಗತಃ ಯೋಗಯುಕ್ತೋ ಮುನಿಃ ಬ್ರಹ್ಮಾ ನ ಚಿರೇಣಾಧಿಗಚ್ಛತಿ. Thank you. नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणि इन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा कायेन मनसा बुद्ध्या केवलैः इन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वा आत्मशुद्धये कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिके अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते सर्वकर्माणि मनसा सन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्म फलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते नादत्ते कस्यचित् पापम् तेषां नाशितमात्मनः तेषां आदित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम् तदात्मानः तन्निष्ठाः तत्परायणाः गच्छन्ति अपुनरावृत्युं ज्ञाननिर्धूतकल्मषाः शुनिचैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्मा तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः सम्मूढो ब्रह्मवित् ब्रह्मणि स्थितः स्पर्शेषु असक्तात्मा विन्दति आत्मनि यत्सुखम् स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम् अक्षयम् अश्नुते तेषु रमते बुधः शक्नोतीकैव यस्सो शरीर विमोक्षणात् चक्षुश्चैवान्तरे भृगोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनोबुद्धिः मुनिः मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सदा
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे।
ಕರ್ಮ ಸನ್ಯಾಸ ಯೋಗೋ ನಾಮ ಪಂಚಮೋಧ್ಯಾಯಃ.